उपाय सांगतोय मरला का माझ्या बायकोला उपास धरला.